रामबाबाईचा वज्रेश्वरी गोंधळाये घट्ट भरीला गोंधळाये घट्ट भरीला गोंधळाये वाडे घोड्याच्या बोलाई गोंधळाये वाडे घोड्याच्या बोलाई गोंधळाये छत्र शिंगे माते गोंधळाये छत्र शिंगे माते गोंधळाये बाई गोंधळाये नारेगावचे मुक्ताई गोंधळाये नारेगावचे मुक्ताई गोंधळाये पडाळीच्या दर्याबाई गोंधळाये पडाळीच्या दर्याबाई गोंधळाये कोकणच वज्रेश्वरी गोंधळाये मुंबईच्या मम्मा देवी गोंधळाये गोंधळ गाय
पासून तुम्ही धडधड खडखड चालवलं काय कारण
असं ना काय सांगायचं म्हणले गोंधळी भाऊ तुम्हाला हा जी धडधड खडखड जी आम्ही लावलेली जी आहे
लावलेले
हा ते हा म्हणले जगदंबे भवानीचा गोंधळ
आई जगदंबेचा गोंधळ
आई जगदंबे भवानीचा गोंधळ
वा 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 गोंधळी बाबा असे ह्या देवीचे गोंधळ कुठल्या कुठल्या ठिकाणी झाले महाराज
काय सांगायचं म्हणले गोंधळी भाऊ तुम्हाला
सांगा बाबू
वाशिंद मध्ये झाले तुळजापूर मध्ये झाले कोकण मध्ये झाले
शबास
ज्या ज्या ठिकाणी देवीने दैतमर्दन केले त्या त्या ठिकाणी झाले आणि राहिले झाले या भोळ्या भक्ताच्या द्वारे झाले बरं का
असं नाही का गोंधळी बाबा ह्या भोळ्या भक्तानी ह्या देवाजवळ काय मागितलं आणि देवानी भक्ताजवळ काय मागितलं
म्हणजे देवानी भक्ताजवळ काय मागितलं आणि भक्ताने देवाजवळ काय मागितलं
काय मागितलं महाराज
सांगायचं तुम्हाला गोंधळी
सांगा बघूया
हे सांगायचं
सांगा
काय सांगायचं म्हणले गोंधळी भाऊ तुम्हाला
सांगा
देवानी काय म्हणजे भक्तांनी काय मागितलं तर
काय मागितलं
की देवा धंदे खंदे कुठी पुत्राची जोडी दे
कुठी पुत्राची जोडी दे
आणि घरदार घर प्रपंच म्हणजे चांगल्या प्रकारे सुख दे
देवा धंदे खंदे पाच पुत्र लक्ष्मी दे जाणी दे ताणी दे ध्येय कारण सुख दे वाटिक श्यामिल दे वाडा भरून गाया दे आणि वारंवार हा शांताशी गोंधळ दे घरी
असं ना
ठिकाणी पण ह्या गोंधळाला अजून हे आई जगदंबा कशी आली
कशी आली ती बरं
कशी आली
कशी सांगा बरं सांगा
अंबिका माझ्या माता भवानी तुझा वंदी तुला विश्व ध्यानी आगा तो मावळी तिग पुराणी देवी बाण घेऊन गे प्रचंड तैठव्रतून पूजा सोबती माणिक अशी भगवती देखली या गोंधळाची म्हणून ही आई जगदंबा हे तुळजापूर सोडून
तुळजापूर सोडून
शा भोळे भक्तेदारी कशी आली
कशी आली ती बरं
शा गोंधळाची लव कर आज यावे अंबे गोंधळाशी लव कर आज यावे अंबे
या गोंधळाशी लव कर आज यावे अंबे
या गोंधळाशी लव कर आज यावे अंबे
गोंधळाशी लव कर आज यावे अंबे गोंधळाशी लव कर आज यावे अंबे पाहू वाटाळी गुणवर पाहू वाट
गुणवर पाहू वाट गुणवर पाहू
वाट गुणवर पाहू वाट तुझी मी गुणवर पाहू वाट
आणि गुणवर पाहू वाट गुणवर पाहू वाट
माझ्या नेत्र भरल्या ताटाई ग नेत्र भरल्या ताट
माझ्या नेत्र भरल्या ताट नेत्र भरल्या ताट
माझ्या नेत्र भरल्या ताटाई नेत्र भरल्या ताट आई उत्तर बाल घाट बाय त्वा लवकर चालवे आई त्वा लवकर चालवे
या गोंधळाशी लव कर आज यावे अंबे या गोंधळाशी लव कर आज यावे अंबे
आई गोंधळाशी लव कर आज यावे अंबे गोंधळाशी लव कर आज यावे अंबे
लवकर आज यावे अंबे
या गोंधळाशी लवकर आज
आणि या भोळे भक्ताला प्रसन्न हो, जर का तू माझ्या गोंधळा आली मी खरोखर समजी नाही, तू माझ्यावर प्रसन्न झाली म्हणून अंबिका च्या गोंधळा तू कशी दी आई कुडबर पाहू वाट देवी मी वाट पाहतो पण तू ये म्हणजे आई जगदंबा ह्या गोंधळाला येऊन ह्या भोळभक्ताला प्रसन्न झाली. ज्या गोंधळ कसा असतो केला तर गोंधळ
तर म्हणले गोंधळ प्रत्यक्ष डोंगर
हा
पाहुण भक्ताचे लक्षण पाहुण दासाचे लक्षण
भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टळ
विघ्न टळ
म्हणून आई जगदंबा या तुळजापुरात कशी आणते
कशी आणते बरं
आहे का नाही अव तुळजापूर शेर ग देवी तुझा माऊर गडशारजी अव नगर मधी ग नांद्य भारती अंबा सरदार सावळे रामा माझ्या रामा गोदाजी नगरमधी गणाद भारती अम्मा सरदार जी
सावळे रामा माझ्या रामा
परडी हातात गाई तुझ्या परडी हातात नवखंडाचा करून जोगवा उभी देवळात नारामा शिकार गुलजार नगर मध्ये ग नांद भारती अंबा सरदार नगर मध्ये ग नांद भारती अंबा सरदार अगं पाणी खडूळाचं ग देवे तुझं पाणी खडूळाचं मी तुझी स्नान होत काय मुखात नारामा
सावळे रामा आज्या रामा हे
अग नीच रोज स्नान होत काय मुखात नारामा
सावळे रामा आज्या रामा हे
ह्या जगदंबीचा ह्या तुळजापुरामध्ये असा खरं खंडा होता लाखो लाखोड भक्त यायची
यायची
ह्या तुळजापुरामध्ये खरूळ तीर्थ हे महत्व आहे गाय तीर्थ गाय मुखातून पाणी येत
पाणी येतं
लाखो लाखो भक्त येतात आणि स्नान करतात
स्नान त्या गाय मुखामध्ये करतात नाही का
आणि पाप नाशीमध्ये जाऊन नाहतात जेवढं पाप धुवून जात मग ह्या आईजगदंबीचा जोगो मागतात आया बाया मिठा पिठा आणि परळी भरतात ह्या तुळजापुरामध्ये अंबिका ह्या तुळजापुरामध्ये अंबिका कशी नांदत होती
म्हणजे तुळजापूरमध्ये अंबिका कशी नांदून कशी जोगवा मागत होती
आणि या गोंधळी कसा येतो ह्या तुळजापुरात तुळजापुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत वाजत गाजत अंबाबाईच्या देवळात
I'm
the one.
असली देवळा तगाजी जी जी
या तुळजापुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत वाजत गाजत अम्मा बैठे देवळा तगाजी जी वाजत गाजत अम्मा देवळा तगाजी जी वाजत गाजत अम्मा बैठे देवळा तगाजी जी
पण हां श्यामबा बैठे देवळात वाजत गाजत वाजत गाजत आईची पालखी निघाली
पालखी निघाली
ठीक नाही पालखी निघाल्यानंतर आया बाई म्हणतात बाई ही वाजत गाजत काय आलं
ही वाजत गाजत काय आलं
म्हणून गोंधळी संभळ वाजवतात
गोंधळी संभळ वाजवतात असं ना
म्हणून असं आया बाया काय म्हणतात
काय म्हणतात बरं गोंधळी
तुळजापुराच्या गावात अंबाबाईच्या देवळात संभळ वाजवित आलात अंबाबाईच्या देवळात तुळजापुराच्या गावात अंबाबाईच्या देवळात संभळ वाजवित आलात अंबा बसली देवळात हाती घेऊन सोन्याचे ताट हाती घेऊन सोन्याचे ताट समय लावते तीनशे साठ आंबा हसती गालात आंबा हसती गालात आंबा बसली देवळात संभळ वाजवित आलात आंबा बाईच्या देवळात आंबा हसती गालात आंबा बसली देवळात संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात म्हणून या देवीच्या देवळात अजून काय काय होत
काय काय होत
सांगायला पाहिजे नाही का
सांगा बरं तेवढं
अगं शिवाव्रती आंबाबाई स्वार
असं
शिवाव्रती आंबाबाई स्वार हाती घेऊन ढाल तलवार हाती घेऊन ढाल तलवार दैत मारल रागात दैत मारल रागात आंबा बसली देवळात संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात
संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात
दैत मारल रागात दिवशी जमलाय
मेळा
शिलंगण जोरात अंबिका खेळ शिलंगण जोरात आंबा बसली देवळात संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात
संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात संभळ वाजवित आलात आंबा बसली देवळात
अगं बबरू सावंतची ऐकावी मात बबरुवांची ऐकावी मात ठेवी तो मस्त चरणा व्रत त्यावेळी घामिष दर्शन द्यावे त्या लग दर्शन आंबा बसली रुसून आंबा बसली रुसून संभळ वाजून तालान
संभळ वाजून तालान
ह्या अंबाबाईचा खरं खंड अवघ्या मुलक्यात होता
असं ना
पण ह्या अंबाबाई अजून ह्या भोळ्याभक्त दारी कशी ती सांगावर गोंधळी बाई
ना या भोळ्याभक्ताच्या द्वारामध्ये अंबाबाई कशी जाती
कशी ती
मी सांगायची तुम्हाला
सांगा सांग
असं
सांग
अंबीचा जोगवा ग देवीचा जोगवा
छान छान का होते बाबा छान अंबाबाईचं रूप अंबाबाईचं रंग कसा होता
कसा होता
माझ्या देवीचं अंग कसं होतं
कसं होतं
नाही का सांगायला पाहिजे ना
सांगा बरं
माझ्या शमाजा अंबाच दिसत सोन्यावाणी अंग
खरं
आई मोत्यान भरलाया भांग देवीचा हातीन भरलाया भांग
Thank you.
आपण खरोखर मोत्याने भांग भरायचं
असं ना.
पण या तुळजापुरामध्ये लाखो लाखो भक्ती ती नाही का. हा या अंबाबाईचा मोत्याने भांग कसा भरला
कसा भरला
तुम्हाला भक्तांनी. आई जगदंबे तू जर माझ्या नवसाला प्रसन्न झाली.
माझ्या जर नवसाला प्रसन्न जर झाली
तर तुझ्या दरबारी नारळ घेईन.
नारळ घेईन
फोडी
फोडी
आनंदात तुझे मिठा पिठा पर्य भरी
असं ना.
आणि माझ्या घरी निघून जाईल
असं.
म्हणून ह्या अंबाबाईचं
हा
अजून कंपळाला अंबाबाईची वट्टी कशी भरून आली नाही का.
म्हणजे अंबाबाईची वट्टी भरून कशी आली
कशी आली
कशी आली सांगा बरं तुम्ही.
अंबाबाईला जाऊन आले आरती आली करून ग वटी भरून आले. आई तुझी वटी भरून आले ग वटी भरून आले. आई नवस पावन धारा बाई माझ्या अंबिकेला तिचा मान दिलाय मी तिला. बाई माझ्या अंबिकेला तिचा मान दिलाय मी तिला. देवळाईचा अंबाबाईचा आले सारे फिरून ग देवळाईचा अंबाबाईचा आले सारे फिरून ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले तुझी मी वटी भरून आले ग
वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग
आले माझ्या मणी. माझ्या मणी काय येतं
काय येतं बरं.
असं आले माझ्या मणी संगती घेऊन माझे धनी. असं आले माझ्या मणी संग घेऊन माझे धनी. केली पौर्णिमेच्या दिनी केली पौर्णिमेच्या दिनी मुला बाळांना घेऊन अग चालत गेले थंडी मी चाले वाटाईची धरून ग चालत गेले थंडी मी चाले वाटाईची धरून ग
वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग
चालत गेले थंडी मी चाले वाटाईची धरून ग बबरू गोंधळी भेटलाय तिथं गात होताईच गीत. बबरू गोंधळी भेटलाय तिथं गात होताईच गीत. विनंती करतो आईला नित विनंती करतो आईला नित जने वाहून आग फुत. आईचं गोंधळ वाजवी संभळ आईचं गोंधळ वाजवी संभळ ऐकू आला तुम्ही ग
वटी भरून आली आईची वटी भरून आले ग वटी भरून आली आई तुझी वटी भरून आले ग
आग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग
वटी भरून आली आई तुझी वटी भरून आले ग वटी भरून आली आई तुझी वटी भरून आले ग
अंबाबाईला जाऊन आले आरती आले करून ग वटी भरून आले आईची वटी भरून आले ग वटी भरून आले आई तुझी वटी भरून आले ग
वटी भरून आले आई तुझी वटी भरून आले ग वटी भरून आले आई तुझी वटी भरून आले ग
म्हणून त्या अंबाबाईची वटी भरली. आया बायनो तुम्ही तुळजापूरला जाता.
तुळजापूरला जातो
हो
जातो ना.
आणि अंबाबाईला जाऊन स्नान करता
हा
स्नान करून
अबार
श्यामबाबाईची
वटी भरतो आम्ही
वटी भरतो
हा वटी भरतो
आहे का
नाही
मग ती वटी कशाने भरतो बाई
हा
कशाने भरतो
आम्ही वटी म्हणले आपलं हळद कुंकू नारळ ह्या प्रकारे
नारळ खण तांदूळ
हा या प्रकाराने मी वटी भरतो
आहे का नाही म्हणून या आंबाबाई त्या गोंधळाला पंचभूताची उभा गोंधळे वाढे स्वर्गावर काय होतो बुवा
काय होतो बरं
सगळी गोंधळी मिळायची
मिळायची
आणि स्वर्गावर गोंधळ घालायचा
म्हणजे सगळी गोंधळी मिळायची आणि स्वर्गावर गोंधळ घालायचा
असं देवा ठिकाणी घातला गोंधळ
म्हणजे देवा
घातला तुकाराम महाराजांनी गोंधळ घातला
तुकाराम
छत्रपती शिवराया त्यांनी पण गोंधळ घातला
म्हणजे त्यांनी बी घातला
मग म्हणजे आंबाबाईचा गोंधळ
हा
अजून कसा आहे बरं
कसा असतो बरं
सांगायला पाहिजे
सांगा बरं
आई आंबाबाई माझ्या धावण्याला धाव धावण्याला धाव माझ्या माता माझ्या नवसाला पाव धावण्याला धाव माझ्या माता माझ्या नवसाला पाव
धावण्याला धाव माझ्या माता माझ्या नवसाला पाव धावण्याला धाव माझ्या माता माझ्या नवसाला पाव
आई आंबाबाई तुझी सारव ते मोरी
आई आंबाबाई तुझी सारव ते मोरी
सारव ते मोरी माझ्या माता मला सापडली सरी सारव ते मोरी माझ्या माता मला सापडली सरी
सारव ते मोरी माझ्या माता मला सापडली सरी सारव ते मोरी माझ्या माता मला सापडली सरी
आई आंबाबाई तुझा सारव ते मठा दारी
बोल्या भक्ताच्या द्वारी
कशी बोलतात
कशी बोलतात
आंबाबाई तुझ्या नावाने
हा
काय सांगितलं होतं
काय सांगितलं
ऐकूही ना काणी माझे माता तुझा संभाळाचा बोल आई तुझ्या नादानी
हा
या गोंधळाचा गोंधळ मला ऐकूही ना
म्हणजे तुझ्या नादानी या गोंधळाचा गोंधळ सुद्धा मला ऐकूही ना
ऐकायला मिळ ना
वा वा
आंबाबाई
हा
तुला कुठवर जायचं
कुठवर जायचं
हा
असं
आई तुझ राशी जाची तू जमणार
हा
मग तुझ्या संते गाडीवर देते
गाडीवान
हा
वा
म्हणून
हा
म्हणून ह्या गाडीवान ह्या आंबाबाईने दिल्यानंतर
हा
माझू ह्या आंबाबाईचा
हा
सुख सोहळा
सुख सोहळा
कसा करायचा
कसा करायचा
सांगायला पाहिजे
हा सांगा
अग उद बोला आईचा डोंगर गरजल गरजल आईचा डोंगर उद बोला आईचा डोंगर गरजला गरजला
आईचा डोंगर गरजला गरजला
या कोल्हापूरचा राजा राजा निघ त्वारा द्याला ग राजाला
राजा निघ त्वारा द्याला ग राजाला
निघ त्वारा द्याला निघ त्वारा द्याला माळ पडली दिली त्याला ग डोंगर गरजला ग गरजला
डोंगर गरजला गरजला
आई पडली तुझ्या नामाची नामाची उदबाई ग बोलायची पडली तुझ्या ग नामाची नामाची उदबाई ग बोलायची उदग उद बोला उदग उद बोलायचा डोंगर गरजला ग बाबाची आरती
हा
अजून कशी करायची
कशी बरं
पहिली आरती मानाची ग माझ्या माय आरती मानाची
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 लावू कापराच्या ज्योती ग माझ्या माय कापराच्या शिव अवतार धरिला पिवळा वाग्या झाला ते खर्ग खंडा दैत स्वार झाला चालला दैत शिकार लाग तुझे पायार ते वव्वाळ खंडेराया
पायार ते वव्वाळ खंडेराया
नवरत्नाची चिधारी सोबे खंड्यावर गळ्यामध्ये सुवर्णाची उमा भक्त द्वारी राणी मासाई देवी आली वव्हळाया लाग तुझे पायार ती वव्हाळ खंडेराया भोले सुगुण निर्गुण शीतेच्या वल्लभा भाया भगतोता प्रसन्न मल्लू खान भेट जावी रे आग जावी गे माणस लाग तुझे पायार ती वव्हाळ खंडेराया
लाग तुझे पायार ती वव्हाळ खंडेराया
बाणूबाई माळसाचा भ्रतार बाणाईच्या वर धन्याचं तुळ दिसत भंडाराचं लेण देवानं भंडार केला लावाया उघडाया लाग तुझे पायार ती वव्हाळ खंडेराया शिवाजी पुजारा नंदुरगाला गेला घ्यायच्या भाकल देव वाची एळकोड बोला भेट जावी रे आग जावी गे माळ सवया लाग तुझे पायार ती वव्हाळ खंडेराय वव्हाळ वार तुझे खंडेराया स्वामी खंडेराया वव्हाळी माळसा वव्हाळी माळसा बाणू लागली कापराच्या वाटी पंच प्राणाचारती पंच प्राणाचारती वव्हाळी माळसा वव्हाळी माळसा बाणू चांगली फुलाई माळीन हार घालती गळ्यात हार घालती मालवत मुरळी मालवत मुरळी गुण आवडीन गाती काळ्या वाचा म्हणून आपला वव्हाळीला राया आपला वव्हाळीला राया वव्हाळी माळीचा वव्हाळी माळीचा बांधू लागली पाया नो कन्ना मध्याचे ठाण सोबे गडावाडी देवाचे सोबे पठारी ये कोण बोलता चांगला बोलता भगदला बोला सदा आनंदाचा भैरवनाथ जे अय्यंबा बाईचा हे गिरीप्रधान महाराज की जय
काय सांगायचं गोंधळी बाबा म्हणजे तुम्हाला पंचनयनाचा तुम्ही गोंधळ जो घातला
बरोबर
पण या पंचनयनाचा गोंधळ घातला असं म्हणता
हो
पण या देवीची जगदंबा भवानीची आरती कशी करतात आणि कोण्या प्रकारे करतात
सांगायला पाहिजे
एवढं सांगून द्या बरं
पहिली आरती मानाची ग माझ माय आरती मानाची शिळेचा पालव ग माझ माय काट शिळेचा पालवा कुंकू लावून बोलव ग माझ माय कुंकू लावून बोलवा परशुराम तान ग माझ माय बाळराम ताना
परशुराम तान ग माझ माय बाळराम ताना
त्याला रंगीत पाळण ग माझ माय रंगीत पाळण त्याला रेशमाची दोरी ग माझ माय रेशमाची दोरी हलविते राधा गुरी ग माझ माय हलविते राधा गुरी
हलविते राधा गुरी ग माझ माय हलविते राधा गुरी
आईचा मोत्याचा जोगवा ग माझ माय मोत्याचा जोगवा जोगवा गहू तांदळाचा ग माझ माय हळदी कुंकवाचा मोत्याचा जोगवा ग माझ माय मोत्याचा जोगवा अग जय देव भवानी जय राम मात अंबा कृपाळवंत आरती वारू मणी भाई वारू अंबा भाई शमरथ आनंद जय देव संबळाच्या नादाचा सांबर भरीला आनंद जय देव जय देव
भवानी जय राम माता अंबिका कृपाळवंता आरती वारू मने भाय वारू अंबाबाई भवानी जय देव जय देव
आई जटा विक्राळ ग देवी तुझ्या जटा विक्राळा हाती त्रिशूळ भाल केलं तुझं दैत्यावर हल्ला आनंद जय देव जय देव
भवानी
बांधिला मत लाल थोर येते दर्शन आनंद जय देव जय देव
भवानी जय राम माता मोरा कृपाळवंता आरती भवान आणि भाई भवान अंबाबाई
जय देव जय देव हा पाणी खडूळा सग देव पाणी खरळात ग नेत्र विष्णान होत ग गाय मुकात आनंद जय देव जय देव
भवानी जय राम माता
भारती गांब सरदार जय देव जय देव भवानी
जय राम माता पिता आरती भाई भाई भवानी जय देव जय देव
आई पावली राजा लाग देवी तू पावली कदमा लाग त्याच्या श्री हात ठेवला आनंद जय देव जय देव
भवानी जय राम माता
जगदंबा
तुझी भवाळू काया माता जगदंबा
तुझी भवाळू काया माता जगदंबा
तुझी भवाळू काया माता जगदंबा
तुझी भवाळू काया माता
जगदंबा
तुझ्या वाटीला विल्या पाच रत्नाच्या वाटीला विल्या पाच रत्नाच्या रत्नाच्या वाटीला विला ग पाच रत्नाच्या
पाच रत्नाच्या
तुझी आरती केली राज कदमान आरती केली भोळ्या भक्तान
तुझी आरती केली राजकदमान तुझी आरती केली रामकदमान
झाली वाघावर स्वार ग देवी शिवावर स्वार
झाली वाघावर स्वार
महिषासुर ग देवी मारिला महिषासुर
मारिला महिषासुर ग देवी मारिला महिषासुर
वर रचिल तुळजापूर ग देवी रचिल तुळजापूर
नपासून कोल्हापूर ग देवी नपासून कोल्हापूर
वर रचिल तुळजापूर ग देवी रचिल तुळजापूर जगदंबा
जीववाळू काया माता जगदंबा जीववाळू काया माता जगदंबा
पायन शिर फेकल झाडावर गावीवी शिर फेकल झाडावर आईन शिर फेकल झाडावर गावीवी शिर फेकल झाडावर वाटी घेऊन गेली शिरावर गावीवी घेऊन शिरावर मास घेतलं वाटी वाटी गावीवी घेतलं वाटी वाटी तुझी ववाळू काया माता जगदंबा ववाळू काया माता जगदंबा
तुझी ववाळू काया माता जगदंबा
तुझी ववाळू काया माता जगदंबा ववाळू काया माता जगदंबा
तुझी ववाळू काया माता जगदंबा
भक्त वाळी तो
आई राज